आज एक विचित्रच घटना घडली. आम्ही दोन दारुड्यांना भेटलो आणि आम्हाला समजले की ते ब्राह्मण कुटुंबातले आहेत. आम्ही त्यांना पवित्र नामाचे उच्चारण करण्यास सांगितले तर ते क्रोधित झाले व आम्हाला मारायला निघाले. आम्ही कसे बसे वाचलो.
कोण आहेत ते? त्यांचं नाव काय? ब्राह्मण कुळातले असून सुद्धा ते अशा प्रकारे का वागतात?
हे प्रभू, त्यांचे नाव आहे जगाई व मदाई. त्यांचे वडील एक पुण्यवान ब्राह्मण आहेत, पण वाईट संगतीने त्यांची आज अशी अवस्था आहे. आता ते सदैव नशेत असतात. त्यांचं नावच जनतेच्या मनात भीती निर्माण करण्यात सक्षम आहे. चोरी करणे, लुटमार करणे, हिंसा करणे हेच त्यांचे जीवन आहे. त्यांच्या पतित अवस्थांचे वर्णन करणे अशक्य आहे. भगवान, तुम्हाला सर्व काही ज्ञातच आहे.
मी माझ्या शक्तीने त्यांचा नाश करीन.
हे भगवंता, या कलियुगामध्ये तुम्ही किती लोकांचा नाश करणार? जे पुण्यवान आहेत ते स्वाभाविकपणे पवित्र नामाचे कीर्तन करतील, पण या दोघांना केवळ अधर्म माहीत आहे. मला वाचून तुमची ख्याती नक्कीच वाढली आहे, परंतु या दोघांचा उद्धार करून तुमच्या ख्यातीला सीमा राहणार नाही.
ज्या क्षणी त्या दृष्टांनी तुम्हाला बघितले, हे नित्यानंद, त्यांचा उद्धार तेव्हाच झाला. ज्याप्रमाणे तुम्हाला त्यांची काळजी आहे, लवकरच श्रीकृष्ण सुद्धा त्यांच्यावर कृपा प्रदान करतील.
आचार्य, भगवंतांनी मला एक खूपच चंचल व्यक्तीबरोबर नियुक्त केले आहे. अहो, मी एका दिशेने जातो तर ते दुसऱ्या दिशेने जातात. अहो, पावसाळ्यातील गंगेच्या पुरामध्ये मगरींना पकडण्यासाठी ते उडी मारतात आणि मी किनाऱ्यावर उभा राहून त्यांना परत येण्यासाठी ओरडत राहतो. अहो, ते न ऐकल्यासारखे करून पाण्यात मृत व्यक्तीप्रमाणे वाहत जातात. किनाऱ्यावर त्यांनी एखाद्या लहान मुलाला पाहिले की ते त्याच्याजवळ जाऊन मोठ्याने कानात ओरडतात. मुलाचे पालक त्यांना मारण्यासाठी छडी घेऊन येतात आणि मला हात जोडून क्षमा याचना करावी लागते. अहो, ते दूधवाल्याला पकडून लोणी पळवतात आणि मी पकडला गेलो की मला मार पडतो. त्यांनी रस्त्याने जाताना एखाद्या तरुणीला पाहिले की ते तिला सरळ लग्नाची मागणी घालतात. कधी कधी ते बैलावर बसून ओरडतात, मी महेश आहे, मी महेश आहे, मी भगवान शंकर आहे. आणि जर कधी गायला पाहिले तर ते गायीचे दूध काढून पितात. मी जेव्हा त्यांच्या कार्याबद्दल त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते उद्धटपणे म्हणतात, तुझा अद्वैत मला काय करू शकतो? तुम्ही ज्याला चैतन्य म्हणता तो मला काय करू शकतो? मी हे सर्व श्री चैतन्य महाप्रभूंना सांगत नाही. आज तर मी भगवंतांच्या कृपेने वाचलो. दोन दारुडे रस्त्यात नशेने धुंद होऊन पडले होते आणि हे त्यांना कृष्ण उपदेश देण्यासाठी त्यांच्याजवळ गेले. ते क्रोधित झाले आणि आमच्यावर मारण्यासाठी धावले. आम्ही आज कसे बसे आपल्या कृपेने वाचलो.
एका नशिबाज व्यक्तीला स्वभावतःच दुसऱ्या दारुड्यांचा संघ आवडतो. नित्यानंद प्रभू कृष्ण प्रेमाच्या नशेत आहेत. तुमच्यासारखे वैरागी भक्तांचे अशा लोकांच्या संगतीत काही काम नाही. मला नित्यानंद प्रभूंचा स्वभाव व ते काय करू शकतात ह्याची चांगली जाणीव आहे. ते दिव्य प्रेमाने सर्वांना भारावून टाकतील आणि त्या दोघांना वैष्णव बनवतील. थोडं थांबा आणि उद्या पहा. निमाई आणि निताई त्या दोन्ही दारुड्यांना येथे घेऊन येतील आणि त्यांच्यासोबत नृत्य करतील. सर्व जग पाहिल की गौरंग महाप्रभूंच्या कृपेची महिमा काय आहे।